नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं सविता बरवी तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. पुराय गोंयांत आयज होळयेची परब उमेदीन मनयली. ते निमतान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी समेस्त गोंयकारांक परबी भेटयल्यात. न्हंयांचो सांबाळ आनी प्रदुशणाचेर नियंत्रण दवरपा खातीरचे विधेयक गोंय फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाय हे विधानसभेत सादर करतले. थळाव्या संस्था मदीं जापसालदारकी आनी पारदर्शकता घटमूट करपा खातीर कॅक म्हळ्यार सीएजीन राज्य सचिवांची राष्ट्रीय परिशद घडोवन हाडली. पणजी महापालिका वेंचणूक लागीं पाविल्ल्यान उमेदवारांच्या प्रचाराक नेट आयला. आतां पुराय खबरो. गोंयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी होळयेच्या परबे निमतान गोंयकारांक परबी भेटयल्यात. होळयेचे परबे निमतान समेस्त गोंयकारांचे जिवीत सोबीत रंगांनी खोशयेन आनी सुख समृद्धीन भरू अशें मुखेलमंत्र्यांनी आपल्या संदेशांत म्हणला. आयज सकाळी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आपले कुटुंब आनी इश्टा वांगडा एकमेकांक गुलाल लावन होळी मनयली. मजगती पणजी सयत राज्यात होळी आनी धुळवड उमेदीन मनयली. वेगवेगळ्या देवळांनी पारंपारीक धर्मीक विधी करून होळी आनी धुळवड मनयली. पणजेत काल सोमारा सांजवेळा महालक्ष्मी संस्थान आनी गुजराती समाजान होलिका लासून परब मनयली. आयज सकाळी पणजे शिगमोत्सव समितीच्या शिगमोत्सवाची सुरवात धुळवडीन जाली. राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे आनी समितीचे पदाधिकारी ह्या वेळार हाजीर आशिल्ले. इतले मजगती साखळीत रवींद्र भवनान आयोजित केल्ल्या रंगोत्सव 2.0 होळी कार्यावळीक थळाव्या लोकांसयत भोवतांच्या वाठारातल्या लोकांचो व्हड प्रतिसाद मेळ्ळो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हे ह्या कार्यावळीत वांटेकार जाल्ले. पुराय गोंया वांगडा आयज दक्षीण गोंयातूय होळयेची परब उमेदीन मनयली. वेगवेगळ्या गांवांतल्या देवळांनी ही परब पारंपारीक रितीन मनयली, जाल्यार शारांनी आधुनीक पद्दतीच्या तालार मनयली. फातोड्डेच्या मडगांवच्या श्री दामबाब लिंग देवळा मुखार होळयेची परब पारंपारीक रितीन मनयतना साबार भाविकांनी देव दामोदराक नमन करून उपरांत सगळ्यांक गुलाल लायलो. फातोड्डेचे आमदार विजय सरदेसाय आनी आदले आमदार दामोदर नायक हे दोगूय ह्या वेळार हाजीर आशिल्ले. जांबावले श्री रामनाथ दामोदर देवस्थान, कट्टो आमोणेच्या श्री चंद्रेश्वर देवस्थान, रिवणच्या श्री विमलेश्वर देवस्थान, काणकोण फोणे सांगे ह्या तालुक्यांनी होळयेची परब उमेदीन मनयली. मडगांव आनी हेर वाठारांनी आधुनीक पद्दतीन होळी मनयली. ह्या उत्सवात तरणाट्यांनी व्हडा आंकड्यान वांटो घेतिल्लो. न्हंयांचो सांबाळ आनी प्रदुशणाचेर नियंत्रण दवरपा खातीर गोंय फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाय हे गोंयच्या न्हंयांचो सांबाळ आनी संरक्षण विधेयक विधानसभेत सादर करतले. हे विधेयक दाखल करपाची नोटीस तांणी विधीमंडळाक दिल्या. न्हंयांचे आयज व्हडा प्रमाणात प्रदुशण जाता. ह्या प्रदुशणाक आळो घालपा वांगडाच तांची राखण करपाची गरज आसा. ह्याच हेतान हे विधेयक मांडपाची नोटीस सादर केल्ल्याची माहिती आमदार विजय सरदेसाय हांणी दिली. मजगती आरजीचे आमदार विरीश बोरकार हांणी लेगीत गोंयच्या न्हंयांचे संरक्षण आनी वेवस्थापन विधेयक 2026 विधानसभेत मांडटले. उदकाच्या स्त्रोतांचो सांबाळ करपा वांगडाच तांचे योग्य तरेन वेवस्थापन जावपा खातीर विधेयक मांडपाची तयारी आमदार विरीश बोरकार हांणी चलयल्या. थळाव्या संस्था मदीं जापसालदारकी आनी पारदर्शकता घटमूट करपा खातीर कॅक म्हळ्यार सीएजीन राज्य सचिवांची राष्ट्रीय परिशद घडोवन हाडली. परिशदेस मार्गदर्शन करतना पंचायत राज्य मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज हांणी ही परिशद घडवा हाडपा खातीर कॅकचे उपकार मानले. खरेंच आमकां कळपाक जाय जाल्यार ऑनलायन ऑडिट हो एक मार्ग आसा आनी ह्या मळावेले सगळे उणाव पयस करपासयत उपाय काडपाची गरज आसा अशें तांणी म्हणला. आमी आनीक एक येवजण आखतात जातूंत ग्रामपंचायती सरकाराची कसलीच मजतीखेरीज कसलेच अनुदान वा व्याज अनुदानाखेरीज आपल्या अधिकारांतल्या मालमत्तेत योगदान दितल्यो अशें तांणी स्पश्ट केले. गोंया सावन कर्नाटकचे दिकेन एलपीजी गॅस घेवन वचपी एक टँकर आयज दनपारा पाड्डी बारशे रस्त्यार उमथिल्ल्यान गोंय कर्नाटक मदली येरादारी सुमार 3 वरां विस्कळीत जाली. आयज दनपारा 2:30 सुमाराक हो अपघात जालो. मात मोठ्या प्रमाणात गॅस लिकेज जावंक नाशिल्ल्यान व्हड अनर्थ जावंक ना अशी माहिती उजो पालोवपी दळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सुरक्षेचो उपाय म्हूण ह्या अपघाता उपरांत गोंय कर्नाटक म्हामार्गावेली येरादारी दुसऱ्या रस्त्यान वळयली. उजो पालोवपी दळाच्या आदारान रस्तो मेकळो करपाची यत्न चालू आसा अशी म्हायती पोलीस अधीक्षक सिद्धांत शिरोडकर हांणी दिली. ह्या अपघाता खातीर जायती वाहनां रस्त्यार आडकून पडिल्ली दिसताली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेलो खबरो. पणजी महापालिका वेंचणूक लागी पाविल्ल्यान उमेदवारांच्या प्रचाराक नेट आयला. पणजी महापालिका वेंचणुकेंत आमी पणजेकार पॅनला वतीन घराघरांनी वचून मतदारांक मेळपाचेर भर दितात. आमच्या रायबंदरच्यो भेटी पुराय जाल्यात. मळ्यान 50% घरांक भेटी दिल्यात. कालच्यान पणजे वाठारात भेटी घेवप चालू जाला. पॅनलाचे मुखेली उत्पल पर्रीकार हांणी ही माहिती दिली. आयज पणजे शिगमोत्सवा निमतान पणजेच्या महालक्ष्मी देवळाक तांणी भेट दिली. ह्या वेळार तांणी हाजीर आशिल्ल्या वांगडा रंगो खेळ्ळो. उपरांत तांणी माध्यमा कडेन संवाद साधलो. आमी भेट दिल्या सगळ्या वाठारांनी कितें ना कितें समस्या आसात. फाटली 5 वर्सां योग्य तरेन कामां जावंक नाशिल्ल्याच्यो कागाळी लोक करतात. रायबंदराच्या मैदाना खातीर संपादीत केल्ल्या सुवातेच्या कुशीक नगर नियोजन खात्यातल्या 39(अ) प्रमाण बदल करपाची शक्यताय आशिल्ल्याचे हांगाच्या नागरिकांनी सांगले अशे उत्पल पर्रीकार हांणी सांगले. सेन्सस 2027 म्हळ्यार जनगणनेच्या वावुरा खातीर अधिकाऱ्यांक प्रशिक्षित करपाचो वावूर सुरू जाला. जनगणनेची म्हायती एकठांय करपाचो वावूर 16 एप्रील सावन सुरू जातलो. म्हायती एकठांय करतना कसलोच घोळ जावचो न्ही, तशेंच खरी आनी सामकी म्हायती मेळची हो हेत दवरून सगळ्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण चालू आसा. पयलेच फावट देशात सेन्ससाचो वावर डिजिटल रुपात जातलो अशी म्हायती अधिकाऱ्यांनी दिली. पहिल्या पावंड्यार 33 प्रश्नांची प्रश्नावळ मोबाईल ॲपावरवी संकलित करतले. गोंयकारांक स्वता जावन म्हायती भरपाचो पर्याय 1 ते 15 एप्रील मेरेन उक्तो आसतलो. म्हयनाभर घराच्यो नोंदणेचो वावर 16 एप्रील ते 15 मे मेरेन चलतलो. आपूण भरिल्ली घराब्याची म्हायती वा सेन्सस अधिकाऱ्यांनी एकठांय केल्ली म्हायती मोबाईल ॲपावरवी OTP वापरून नागरिकांनी पळोव येता अशें संबंधित खबरेंत म्हणला. भारत रानवटी जनावरांच्या संवर्धनाच्या मळार संसारीक फुडारी म्हूण व्हड अभिमान बाळगिता अशें उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हांणी आयज संसारीक रानवटी जिवांच्या दिसा निमतान स्पश्ट केले. संसारातले सगळ्यात व्हडले रानवटी वाघ आणि एक शिंगे आशिल्ले गेने तशेंच आशियाई हत्यांचो आकडो चड आसा. आशियाई शिवांच्या राबित्याचे भारत हे एकमेव सुवात आसा अशें तांणी स्पश्ट केले. भारताची गिरेस्त जैवविविधताय सांबाळपा खातीर न्हय तर मुखेल जाती आणि पर्यावरण यंत्रणेची पुनर्रचणूक करपा खातीर आपल्या वचनबद्धतायेची पुष्टी करपाचो उलो तांणी दरेका नागरिकांक मारलो. हवामान. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज पणजेत चडात चड तापमान 31.9° सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 23.3° सेल्सियस नोंद जाला. तशेंच मुरगांवात चडात चड तापमान 32.2° सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 22.4° सेल्सियस नोंद जाला. तशेंच फुडले कांय दीस राज्यात हवामान सुकें आसतले अशें खात्यान म्हणला. खेळ. द रोटरी क्लब ऑफ पणजे मिडटाऊन हांणी घडून हाडिल्ल्या पणजे रन 2026 10 किलोमीटर सर्तीत दादल्यांच्या गटात बाबू गांवकार जाल्यार बायलांच्या गटात हॅन्सीन बेनॉयट हांणी वस्तादपण जोडले. आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. पुराय गोंयात आयज होळयेची परब उमेदीन मनयली. ते निमतान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी समेस्त गोंयकारांक परबी भेटयल्यात. न्हयांचो सांबाळ आणि प्रदूषणाचेर नियंत्रण दवरपा खातीरचे विधेयक गोय फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाय हे विधानसभेत सादर करतले. थळाव्या संस्था मदी जापसालदारकी आणि पारदर्शकता घटमूट करपा खातीर कॅक म्हळ्यार सीएजीन राज्य सचिवांची राष्ट्रीय परिषद घडोवन हाडली. पणजे महापालिका वेंचणूक लागी पाविल्ल्यान उमेदवारांच्या प्रचाराक नेट आयला. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. नमस्कार.